अनुवाद प्रकरण 27 एबाल डोंगरावर लिहून ठेवण्याचे नियम। मग मोशे व इस्रायलाचे वडीलजन यांनी लोकांना आज्ञा केली की जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व पाळा। तुझा देव परमेश्वर तुला देत असलेल्या देशात यार्देन उतरून तू जाशील तेव्हा मोठे धोंडे उभे कर आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लाव आणि तू पलीकडे जाशील तेव्हा त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने लिहून काढ। म्हणजे जो देश तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर आपल्या वचनाप्रमाणे तुला देत आहे व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुझा प्रवेश होईल। जे धोंडे उभे करण्याची मी तुम्हाला आज्ञा करीत आहे ते तुम्ही यार्देन उतरून गेल्यावर एबाल डोंगरावर उभे करावे व त्यावर चुन्याचा लेप लावावा आणि तेथेच आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ धोंड्यांची एक वेदी बांध। त्यांना कोणतेही लोखंडी हत्यार लावू नको। तू आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ न घडविलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधून तिच्यावर तुझा देव परमेश्वर ह्याला होमबलींची अर्पणे कर। तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन कर आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर। त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने चांगली स्पष्ट लिहून काढ। मग मोशे आणि लेवीय याजक यांनी सर्व इस्रायल लोकांना म्हटले, हे इस्रायला, शांतपणे ऐकून घे। तू आज आपला देव परमेश्वर ह्याची प्रजा झाला आहेस, म्हणून आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐक आणि आज मी तुला त्याच्या ज्या आज्ञा व विधी सांगत आहे त्याप्रमाणे वाग। एबाल डोंगरावर उभे राहून उच्चारावयाची शापवचने। मग त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञा केली की तुम्ही यार्देन उतरून जाल तेव्हा शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार, योसेफ व बन्यामिन यांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे राहावे आणि रौबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफ्ताली यांनी शापवचने ऐकविण्याकरिता एबाल डोंगरावर उभे राहावे। तेव्हा लेव्यांनी सर्व इस्रायल लोकांना पुढीलप्रमाणे मोठ्याने म्हणावे, जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करीतो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानितो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो आपल्या शेजाऱ्याच्या शेताच्या सीमेची खूण सरकळीतो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो उपरी, अनाथ व विधवा यांचा विपरीत न्याय करीतो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो आपल्या सावत्र आईशी गमन करीतो तो आपल्या बापाची बेअब्रू करीतो म्हणून तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो कोणत्याही पशुशी गमन करीतो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो आपल्या सख्या अथवा सावत्र बहिणीशी गमन करीतो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो आपल्या सासूशी गमन करीतो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो आपल्या शेजाऱ्याला गुप्तपणे ठार मारितो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। निर्दोष माणसाला ठार मारण्यासाठी जो लाच घेतो तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे। जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणीत नाही तो शापित असो। तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे।